चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पर्यावरण संवर्धनासाठी साखर कारखाना लावणार झाडे। कोरोना जागतिक महामारीमध्ये बलरामपूर साखर कारखान्याने 26,000 वृक्ष लावून पर्यावरणाला प्रदूषण मुक्त बनवण्याचा निर्णय घेतला आहे। साखर कारखान्याकडून विविध स्थानांवर या अंतर्गत अर्जुन, जांभूळ, लिंबू, वड, महुआ, खेवडा, शिसम, साग अशी झाडे लावली जातील। ही माहिती देताना कारखाना अध्यक्ष प्रवीण गुप्ता म्हणाले, पर्यावरणाला स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त बनवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने आपल्या सामाजिक दायित्वांतर्गत हे काम गेल्या दिवसात सुरू केले। आतापर्यंत 5,000 झाडे लावण्यात आली आहेत। हे काम DM कृष्णा करुणेश आणि DFO रजनीकांत मित्तल आणि प्रदूषण नियंत्रण बोर्ड बस्ती येथील क्षेत्राधिकारी विजय कुमार यांच्या सहयोगाने केले जात आहे। कारखान्याचे HR हेड राजीव कुमार जयस्वाल यांनी सांगितले की पर्यावरणाला स्वच्छ बनवण्यासाठी ताजी हवा आवश्यक आहे। आम्हाला ताजी हवा तेव्हाच मिळेल जेव्हा पुरेसे वृक्ष असतील। यावेळी निदेशक डॉक्टर SK सक्सेना, राजीव गुप्ता, विनोद मलिक, ST पांडे, MK अगरवाल, BN ठाकूर, SP सिंग, उदयवीर सिंग आदी उपस्थित होते।